श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 52वा श्लोक, मागील 3 दिवसपर्यंत आपण त्याच्यावरचं निरूपण सुरू ठेवलं होतं, कारण श्लोक महत्त्वाचा होता आणि त्याच्या माध्यमातून चक्रांची माहिती आपल्याला मिळाली। ध्यान, साधना, समाधीपर्यंत आपण कसं पोचतो, 6व्या अध्यायात विस्तृत निरूपण आलं होतं, पण तरी या श्लोकाच्या माध्यमातून आणखीन काही गोष्टी माऊलींनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला, त्याला आणखीन चांगल्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। आता आज आपण 53व्या श्लोकावर जाणार आहोत। विषय असा सुरू आहे की ज्ञानाची जी अखेरची मर्यादा, म्हणजे जे ब्रह्मपद, ते एक साधक ज्याला आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे, असा साधक क्रमाक्रमाने कसा मिळवितो, त्यावरची आता ही संपूर्ण चर्चा त्यावरची सुरू आहे। निरनिराळ्या अध्यायांमध्ये तुटक तुटक रीतीने या सर्व गोष्टी आलेल्या आहेत, पण तरी 18वा अध्याय हा सारांश रूप अध्याय असल्यामुळे देवाने अर्जुनाला आणि माऊलींनी आपल्या सर्वांना हे आपल्या मनात, बुद्धीत, हृदयात ठसवून देण्याचा प्रयत्न चालला आहे की शुद्ध बुद्धीने असा जो सात्विक माणूस असतो, जो पवित्र आणि शुद्ध असा आत्मा असतो, तो शुद्ध बुद्धीने युक्त असतो आणि धैर्याने, म्हणजे सात्विक धृतीने मन आणि इंद्रिय यांचे नियमन करतो। मन आणि इंद्रिये यांचा कंट्रोल करतो असं नाही, यांचं इलिमिनेशन करतो असं नाही, तर तो नियमन करतो, रेग्युलेशन करतो, कुठे त्यांना मोकळीक द्यायची, कुठे आवरून घ्यायचं। अगदी कासव जसे आपले अवयव आखडून घेत असते किंवा मोकळे सोडत असते, त्याप्रमाणे हे नियमन करतात। शब्द इत्यादी जे विषय आहेत त्यांचा त्याग करून प्रीती आणि द्वेष दोन्ही गोष्टीपासून असा साधक लांब राहतो। एकांत सेवन करणारा, कमी जेवणारा, कमी म्हणजे त्याच्या बॉडीसाठी जितक्या रिक्वायर्ड कॅलोरीज आहेत दैनंदिन दिनचर्या पूर्ण करण्यासाठी, त्याचे विहित कर्म पूर्ण करण्यासाठी, त्याचप्रमाणे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शरीराच्या पूर्ण करण्यासाठी जेवढी ऊर्जा आवश्यक आहे, त्या ऊर्जेप्रमाणेच तेवढाच आहार, आहारही कसा, सात्विक आहार तो घेत असतो। वाणी, शरीर आणि मन यांचे नियमन केलेले असते आणि ध्यान योग पर वैराग्याचा त्यांनी आश्रय केलेला असतो। हे क्रम आहेत, या क्रमाक्रमाने तो आपली प्रगती करून घेत असतो। आता या क्रमामध्येच पुढे आणखीन कोणत्या गोष्टी आहे, ध्यानामध्ये तर तो गेला, चक्रांची शुद्धी झाली, इडा पिंगळा सुषुम्ना या नाड्यांवर नियंत्रण मिळवलं, 3 बंध लावलेत आणि तो एनर्जीचा फ्लो, ती ऊर्जा वरवर उठू लागली आणि सहस्रार चक्रापर्यंत ती ऊर्जा तो नेऊन ठेवतो आणि नंतर ध्यानातून समाधीकडे त्याची वाटचाल होत असते। यानंतर कोणत्या गोष्टींचा क्रम लागतो हे आज आपण 53व्या श्लोकाच्या माध्यमातून पाहत आहोत। याच्यावरील निरूपणसुद्धा माऊलींनी खूप मोठं केलेलं आहे, म्हणून या श्लोकालासुद्धा आपण बहुतेक 2 भागामध्ये घेऊया आणि गरज भासल्यास मला आता सांगता यायचं नाही, पण यामध्ये जसे जसे विषय येतील त्याप्रमाणे गरज पडल्यास आपण 3रा दिवससुद्धा याच्यामध्ये घेऊ शकतो। सुरुवात करूया 18व्या अध्यायाच्या 53व्या श्लोकाला।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते।
अहंकार, बल दर्प काम क्रोध आणि परिग्रह ही सर्व टाकून त्याचप्रमाणे ममत्व बुद्धी विरहित आणि शांत झालेला असा मनुष्य ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो. पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या काय आहेत? अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, त्याचप्रमाणे परिग्रह, हे सर्व टाकून ममत्व बुद्धी, मी आणि माझे, मी, माझी बायको, माझे लेकरं, माझा संसार, ही सगळी बुद्धी सांडून शांत झालेला असा जो योगी असतो, असा जो भाविक भक्त असतो, तोच ब्रह्मरूप होण्याला पात्र असतो.
तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले, तयान माझी पहिले देहाहंकारू. जोन मोकली मारुनी जीवोनी दी उपजोनी, विचंबवी खोणा घालुनी हाळांचिया. तयाचा देह दुर्गहा थारा, मोडुनी घेतला तो वीरा, आणि बळहा दुसरा मारिला वैरी. जो विषयाचे निनावे चौगुणेही वरी थावे, जीणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. तो विषय विषाचा थावो, आघव्या दोषांचा रावो, परी ध्यान खड्गाचा घावो साहेल कैसा. आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती, तेची घालुनी बुंथी आंगी जो आजे.
त्या ठिकाणी प्रतिबंध करण्याकरिता आलेले जे दोषरूपी शत्रू, ज्यांना त्याने चांगले पिटून काढले, आणि त्या शत्रूंमध्ये पहिला कोण? तर देहाचा अहंकार. हा देहाचा अहंकार जीव घेऊन सोडून देत नाही, तर पुन्हा जन्म देतो, आणि जन्माला घालून जगू देत नाही, तर पुन्हा जीव घेतो. याप्रमाणे देहाच्या हाडांच्या खोड्यांमध्ये तो घालून कुचंबट ठेवतो. म्हणजे जन्म जर झाला तर जगू देत नाही, आणि मरता खेपी मरू देत नाही, असा हा अहंकार. जेव्हा बालक आईच्या उदरातून बाहेर येतं, त्या क्षणीच तो त्या जीवाला घेरतो, आणि जेव्हा प्राण निघतात त्यावेळेपर्यंत तो अहंकार त्या जीवाला सोडत नाही. इतका प्रबल असा हा शत्रू असतो. हे वीरा अर्जुना, देहरूपी किल्ला हा त्या देह अहंकाराचा आश्रय होय. देहरूपी किल्ला म्हणजे हे 36 तत्वाचं बनलेलं शरीर, किंवा सांख्य योगाप्रमाणे 24 तत्वाची बनलेली ही प्रकृती, हे या अहंकाराचं राहण्याचं ठिकाण किंवा किल्ला आहे. कारण किल्लेबंदी करून हा आतमध्ये आहे, याच्यापर्यंत पोचणे फार डिफिकल्ट आहे. तर या देहा अहंकाराचा याला काबीज करणे किती अवघड आहे, कारण हा त्या देहा अहंकाराचा किल्ला. आता त्याचा पाळाव करून त्याने, म्हणजे ज्याने जो काबीज केला विचाराने, म्हणजे देहाचा निराश केला, आणि काम क्रोध इत्यादी जे शत्रू आहेत या सर्वांना जिंकले, तरच आपण इथे जाऊ शकतो. दुसरा शत्रू कोण? तर हे कामक्रोध. जो बलरूपी शत्रू, बलरूपी शत्रू ताकतवर, जो विषय म्हटला की चौपटीपेक्षाही जास्त वाढतो, ज्याच्या योगाने सर्व जगाला मृत अवस्था प्राप्त झालेली आहे, असा तो बलरूपी शत्रू. अहंकारानंतर दुसरा कोण? बलरूपी शत्रू. तो विषयरूपी विषांनी भरलेला अगाध असा डोह आहे, आणि सर्व दोषांमध्ये तो राजा आहे. जितके काही दोष आपल्याला आहेत या शरीरामध्ये, जेवढे दोष आहेत त्या सर्व दोषांचा तो राजा आहे. परंतु तो ध्यानरूपी तलवारीचा घाव सहन करू शकत नाही, त्याला संपवायचं असेल तर फक्त ध्यानरूपी मेडिटेशनची जी तलवार आहे, दी सोर्ड ऑफ मेडिटेशन ओनली कॅन किल, असा तो खतरनाक शत्रू असतो, असा तो दोष असतो, त्याला फक्त ध्यानानेच त्याचं निरसन करता येतं. आणि प्रिय विषयाची प्राप्ती झाली की ज्या सुखाची प्रकटता करते त्याच सुखाची अंगामध्ये खोळ घालून जो गर्जना करायला लावतो, असा तो तिसरा शत्रू म्हणजे दर्प. दर्प म्हणजे मस्ती येणे. काही आपल्याला आवडलं, काही आपल्या मनासारखं झालं की मस्ती यायला लागते आपल्याला. जो सन्मार्गी भुलवी मग धर्माचाडवी सुनी वाघा सापडवी नरकाधिका तो विश्वासे मारिता रिपू निवटूनी घातला दर्पू आणि जयाचा अहा कंपू तापसांसी क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा परिपाकू भरी जे तव अधिकूरिता होय जो तो कामू कोणेच ठाई नसे ऐसे केले पाही केतीची क्रोधाही सहजे जाले मुळाचे तोडणे जैसे होय का शाखो देशे कामू नाशले निनाशे तैसा क्रोधू. तर असा जो दर्प म्हणजे मस्ती, तो दर्पशत्रू तो आपला सन्मार्ग चुकवतो, आपल्याला रस्त्यावरून भटकवतो. म्हणून एखादी चांगली गोष्ट किंवा मनाजोगी गोष्ट घडली असेल तर कधी मस्तीत यायचं नाही. ही मस्ती केव्हा जिरेल सांगता येत नाही. आणि मग अधर्मरूपी रानामध्ये घालून नरकाधिक वाघांच्या तडाक्यात सापडवून देतो. कोण? दर्प. म्हणजे ही जी मस्ती असते ना, आपल्याला एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली त्यानंतर आपल्याला चढलेला माज आणि त्या माजामुळे आलेली मस्ती, त्याच्यामुळे आपण अधर्म करायला लागतो. आणि अधर्म जर केला तर हमखास हा जो दर्प आहे आपल्याला नरकरूपी वाघाच्या तडाक्यात सापडून देतो. तो विश्वास देऊन जीव घेणारा शत्रू तो दर्प तो सुद्धा अशा साधकांनी अशा भाविकांनी मारून टाकला. आणि बाप रे बाप, ज्या कामाचे नाव ऐकले असता तपस्व्यांना थरकाप सुटतो. काम, कामना, सेक्स, डिझायर, तर या कामाचे नाव ऐकले म्हणजे तपस्वी लोकसुद्धा थरथर कापतात. आणि क्रोधासारखा भयंकर दोष ही ज्याची परिपक्व अवस्था आहे असा तो काम, बरं का? कामाचं रूपांतरण क्रोधात होत असते. आपण पुढे बघूया, एखाद्या दिवशी क्रोधावरसुद्धा चर्चा करू. का बरं क्रोध येतो आपल्याला? क्रोधाचे कारणं काय? कशामुळे क्रोध निर्माण होतो? क्रोधाला कोण वाढवतं? कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींपासून क्रोध निर्माण होतो? तर क्रोधासारखा भयंकर दोष या कामाची परिपक्व अवस्था आहे. म्हणजे ही कामना जेव्हा परिपक्व अवस्थेला पोचते तेव्हा त्याचं रूपांतरण क्रोधात होते. का बरं? एखादी मनात कामना असेल आणि ती पूर्त होत नसेल, त्याची जर पूर्ती होत नसेल तर मग माणूस ताबडतोब क्रोध करायला लागतो. आणि ज्याला भोग दिला असता अधिक रिकामा होतो. म्हणजे या कामाची गंमत अशी आहे की त्याला जितकं जितकं तुम्ही सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करा ते तितकं तितकं अनसॅटिस्फाय होत जाते. म्हणजे ज्याला जितका भोग दिला तरी तो अधिक रिकामा होतो. म्हणजे त्याला जसजसे विषय द्यावे तसा तसा तो अतिशय विषयी होतो किंवा वाढत जातो. असा जो काम आहे तो कोणत्याही ठिकाणी नाही असे केले कुणी अशा सिद्ध आणि वैराग्यशाली पुरुषाने. म्हणजे अशा कामालासुद्धा त्याने नाहीसा केला. अशी कामाची स्थिती झाल्यावर क्रोधाची देखील तीच स्थिती सहज झाली. कारण कामाची परिपक्व अवस्था ही क्रोध आहे. मग कामाला जर मारलं, कामाला जर निःशेष केलं तर मग क्रोधसुद्धा सहज निःशेष होतो. जसं झाडाचे मूळ तोडले म्हणजे त्याच्या फांद्या जशा तुटतात ना, त्याप्रमाणे कामाचा नाश केला म्हणजे क्रोध हा आपोआप नाश पावतो. म्हणून काम वैरी जाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाची आणि समर्थु आपला खोळा शिसे वाहवी जैसा होडा तैसा भुंजवनी जो गाढा परिग्रहू जो माथांची पलाणवी अंगाव गुण घालवी जिवे दांडी घेववी ममत्वाची शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे घातले आहाती फासे निसंगा जेणे घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होनी अवतरे नागवी आही शरीरे लागला आहे. म्हणून कामरूपी शत्रू जेव्हा साधकासोबत चाललेल्या या लढाईमध्ये मारला गेला तेव्हा क्रोधाचेही येणे जाणे खुंटले. काम गेला की क्रोध येतो, आपापच जातो. आणि ज्याप्रमाणे राजा आपला खोळा ज्या गुन्हेगाराच्या पायामध्ये घालायचा त्याच्याच डोक्यावर प्रतिज्ञेने व्हाव्यास लावतो, त्याप्रमाणे जो परिग्रह भोग देऊन बलवत्तर आहे, नंतरचा शत्रू परिग्रह, जो परिग्रह आपले खोगीर जीवाच्या मस्तकावर ठेवतो, अंगामध्ये अवगुण घालतो, जीवाकडून स्त्री पुत्र बायको लेकर ही सगळी ममत्वाची काठी घ्याव्यास लावतो, असा तो परिग्रह. ज्या परिग्रहाने शिष्य शास्त्र समुदाय किंवा शिष्य शास्त्र विलास किंवा शिष्य शास्त्राधिक मिळवण्याच्या क्रीडेने म्हणजे मी आणि माझे शिष्य, मी स्वामी बाकी सगळे माझे शिष्य, याला म्हणतात शिष्य शास्त्र विलास. मी मोठा बुवा, मी मोठा स्वामी आणि तुम्ही सगळे माझे शिष्य, अशी क्रीडा करतो, मोठे मोठे मठ बांधतो, खेचरी वगैरे मुद्रा दाखवणे इत्यादी लक्षणाच्या निमित्ताने निसंग पुरुषाला संघाच्या पाशामध्ये घालतो, असा जो परिग्रह घरामध्ये कुटुंबाच्या रूपाने जरी संपतो तरी तो परिग्रह वनामध्ये वन्य म्हणजे झाडे गुफा जनावरे आणि वनात असणारे पदार्थ याच्या रूपाने प्रकट होतो. एखाद्याने म्हटलं की मला वनात जाऊन तपस्या करायची आहे, तिथेसुद्धा तो परिग्रह सोडत नाही. परिग्रह म्हणजे आसक्ती, संसाराची आसक्ती. बायको लेकर सोडले जंगलात गेला तपस्या करायसाठी, तर जंगलातली झाडं जंगलातली गुफा त्याला आपलं म्हणतो, ही माझी झाडं आहेत, हा माझा बगीचा आहे, ही माझी बाग आहे, ही माझी गुफा आहे, नाही का? तर या रूपाने तो प्रकट होतो. परिग्रह कुटुंबाचा सोडला तर ज्या ठिकाणी तुम्ही गेले तिथला, बरं ते जाऊ दिलं तर मग मी स्वामी, मी मोठा गुरु, माझ्या पाया पडा, मला काजू किशमिश खायला घाला, अशा रूपाने प्रकट होतो. आणि शरीर जरी अगदी उघडे असले ना तरी देखील त्याला जो लागलेलाच असतो, म्हणजे एखाद्याने सगळ्या वस्त्रांचा त्याग केला तरी त्याचा परिग्रह जात नाही, इतका तो परिग्रह जिंकण्याला अवघड असतो, डिफिकल्ट असतो. ऐसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फेळुनी ठावो भव विजयाचा उत्साहो भोगितसे जो तेथ अमानित्वादी आगवे ज्ञान गुणाचे जे मिळावे ते कैवल्य देशीचे आगवे रावो जैसे आले तेव्हा सम्यक ज्ञानाची राणी वा उगाणुनी तया परिवारू होऊन या राहत अंगे प्रवृत्तीची ये राजविधी अवस्था भेद प्रमादी की जता हे प्रतिपदी सुखाचे लोण पुढा बोधाची कांबिवरी विवेकू दृश्याची मांदिसारी योग भूमिका आरती करिये ती जैसिया. तर असा जो जिंकण्याला फार डिफिकल्ट आहे, अत्यंत कठीण आहे, असा तो परिग्रह, त्याचा ठाव ठिकाणा नाहीसा करतो. कोण? असा जो उच्च पातळीचा साधक, सिद्ध असा साधक जो असतो तो. आणि संसार जिंकल्याचा तो साधक आनंद भोगतो, कारण एकदा का तो परिग्रह त्याने जिंकला म्हणजे त्याला आनंदच आनंद. तेव्हा अमानित्वादी ज्ञानाच्या गुणांचे सर्व समुदाय, ज्ञानाचे जे ॲट्रिब्यूट्स सांगितले होते मागे, अमानित्व अदंबित्व असा एक श्लोक आला होता, त्याच्या ठिकाणी मान त्याला नको असतो, दंभ त्याला नको असतो, अमानित्व अदंबित्व ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे गुणांचे समुदाय, हेच कोणी मोक्ष देशाचे जसे सर्व राजेच आले तेव्हा त्यांनी यथार्थ ज्ञानाचे राज्य त्या साधकाला अर्पण करून ते गुण आपण स्वतः त्याचा परिवार होऊन राहिले. जे दैवी गुण सांगितलेत, जे सात्विक गुण सांगितले, हे सात्विक गुण त्याच्या ठिकाणी राहायला आले वर्ग. आणि प्रवृत्तीरूपी राजमार्गामध्ये असणाऱ्या तीन निरनिराळ्या अवस्था, जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न, या तिन्ही अवस्था, या तिन्ही अवस्थारूपी तरुण स्त्रियांनी आपापल्या सुखाचे पावलोपावली त्याच्यावरून निंबलवून उतरले, असं त्याला फ्री करून टाकला. त्या साधकाच्या पुढे विवेक हा चोपदारासारखा बोधरूपी काठीने दृश्याची गर्दी करून पुढे पुढे चालतो, ती गर्दी दूर करतो आणि योग भूमिका जशा काही हातात आरत्या घेऊन त्याला ओवाळायला येतात. अशा प्रकारे तो या सर्व गुणांचे क्रमाक्रमाने निर्मूलन करतो, त्यांच्यावरती तो विजय मिळवतो. पहिला अहंकार, दुसरा बल, तिसरा दर्प, चौथा काम, मग क्रोध आणि नंतर परिग्रह. आता याच्यानंतर ममत्व बुद्धी आणि शांती ह्या दोन अवस्था, दोन क्रमाक्रमाने प्राप्त होणाऱ्या अवस्था, याच्यावरची चर्चा आपण उद्या घेऊया. आजचा भाग इथेच थांबव.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.